श्री गुरु ग्रंथ साहिब जी महाराज जी के पवित्र स्वरूप दी आप जी सरवण कर रहे हो। धन गुरु अर्जन देव साहब जी महाराज जी की पवित्र पावन बाणी सरवोर रचना श्री सुखमणी साहब। श्री सुखमणी साहब जी की कथा आप जी सरवण कर रहे गुरु साहब करवा रहे दासां कोलों बात कर रहे। अपना कोई जोर नहीं, अपना कोई कार नहीं है या अपने दिमाग नाल अपने बल नाल कोई कथा कर सके या सुन सके। ये तो साहब करन प्रोण सुखमणी साहब जी दूसरी अष्टपदी आप जी सरवण कर रहे हो। दूसरी अष्टपदी के दो पद को पिछे आप विचार चुके हूँ। तीसरा पद नाम की महिमा परसाई सतगुरु जी उचार परमेश्वर के नाम की जिहड़ी महिमा है वो महिमा ही सतगुरु जी दस रहे ने नाम की सारी सुखमणी साहब के नाम। क्योंकि पहला राहो दिया पंक्तियां दस आए ने सुखमणि सुख अमृत प्रभ नाम भगत जना कै मन विश्राम मन विश्राम। असल में सुखमणि है सुखा की मणि है सुखा की मणि है परमात्मा का नाम। वो नाम किवें किवें सुख बख्शद है वो नाम किवें किवें साडे लई सुखदाई हुंदा है वो महाराज पंजवे पातशाह जी दस रहे ने सरवण करिए जी।
सूतक नहीं कोट लख बाही।
कई बंदिया नूं बड़ा माण हुंदा कि मेरा परिवार बड़ा वड्डा है। बड़िया नूं माण कि मेरा टब्बर बड़ा वड्डा इन्ने मेरे चाचे ने इन्ने मेरे ताए ने इन्ने मेरे मामे ने इन्ने मेरे नानके परिवार के जी ने इन्ने मेरे दादके परिवार के जी ने इन्ने मेरे भाई ने इन्ने मेरे पुत्र ने उन्हां दा बड़ा माण बंदे दे हिरदे विच। इह वी इक प्रकार दा अहंकार जिन्ना वड्डा किसी का टब्बर हुंदा उहनूं उन्ना ही माण। कला तो कला हो कहता भी मैं छोटा हाँ परिवार से कला हाँ पूरे अंदर थोड़ी माण की दृष्टि शायद घट हो गई पर बहुत अंदर यही माण जो मैनू कोई मुसीबत पेगी मैनू कोई समस्या पेगी तो मेरे जिन्हें रिश्तेदार ने मेरे नाल आ मेरे भाई बंधु हर वे मेरे नाल खड़े। पंजवें पातशाह जी ने बड़े पते की गल कही है। जदों वो समा आउंदा ना भयानक उदो जिहड़ियां करोड़ां ते लखां बाहां रिश्तेदारां दीआं संबंधियां दीआं महाराज जी ने इत्थे 10-15 बाहां की गल नहीं कही लखां ते करोड़ां बाहां। कहिंदे उहनां लखां करोड़ां बाहां दे नाल कुछ छुट नहीं सकेगा। नहीं कोट लख करोड़ा लखा बाहां नाल तू छुट नहीं सके। पता तेरे मन च भुलेखा होवे भरम होवे कि तू छुट जाएगा तू मुक्त हो जाएगा करोड़ा लखा बाहां दे नाल तू छुट नहीं सके ना ही किसी ने छड़ाउणा। ये तो उत्थों की गल हो रही है जिससे बड़ा औखा समा बनता दुखता का समा। यह संसार के जो कि समस्या बन जाती है कोई दुखता का समा आ जाता उदो ही यह सरबंधी चढ़ जाता और उस दुखता के जदों एक जीव ग्रस जाता है फिर उदो लखा करोड़ा बाहां भी नाल हो कोई फायदा नहीं दे सकते चढ़ाए बंदा कहता ना माण दे विच कहना मेरिया दो बाहां नहीं मेरिया सैकड़े बाहां ने सैकड़े। जदों मैं टुरदा मेरे पिछे हजारां बंदे आउंदे ने टुर मैं कितें जाणा होवे لکھا بندے ریلی کے بچار کے کٹھے ہو کے کھلو جانے لکھا لکھا لوگ میرے آن کا سواگت کرتے ہیں میرے آن کی اڈیق کرتے ہیں وہ ریلیاں میں بلائے گئے لوگ اکٹھے کیتے ہوئے انہوں کانفرنس لوگ ہمیں پھڑ پھڑ کے لے آتے ہوں کٹے نہ پویں انہوں نے چیت نہ کرتا ہوتا ویکھو ایسے لوگ نے میرے نام یہ میرا بل ہے میری لکھا باہر نے پر جب مرد ہے ادو اپنی باہم بھی یہ چھڑا نہیں سکتی دوجیا نے تو چھڑا اپنی باہم بھی نہیں چھڑا سکتا مہاراج جی کہہ رہے لکھا سے کروڑا باہ جہاں رشتے دار سربندیاں دیا نے راجا مترا دیا نے نال ڈبن والے جہاں متر کہ انہوں نے باہر نہ تو چھٹ نہیں سکتا چھوٹ تک نہیں پھر کی ہوں جدو سمسیا ہوں بڑی بڑی وپتا کا کال ہوں جدو لکھا کروڑا باہ بھی چھوٹ نہیں سکتا
نام جپ تہ پار پراہی
جی نے نام جپیا ہوئے گا یا نام جپے گا مہاراج جی کہتے اس سمسیا تو بپتا کے سمے تو یہ پار اتر سکتا ہور کسی لکھا کروڑا باہم نے ساتھ نہیں دینا اتنے صرف نام نے ساتھ دینا نام نے سب کی نام ہی وہ واسطے لکھا کروڑا باہم بن جاتا نام وہی یہ واسطے اینیا بل والی باہم بن جاتا ہے جہاں باہم بارے گرو کلگی دھر جی کہتے اجان باہو جاپ صاحب یہ اکال پورک تیریا باہ بڑیاں اجان بڑیاں لمبیاں بڑے بل والیاں بڑے بل والیاں تیریا باہ نے بڑیاں لمبیاں نے انہوں نے بڑا بل بھریا اجان باہ وہ باہ نام دیا باہ نے مہاراج جی کہتے جی نام جپے گا تہ پار پراہی پھر اس وپتا تو پار اتر سکتا ہے پار جا سکتا ہے نہیں تو کروڑا لکھا باہ بھی یہ بچا نہیں سکتیاں یہ مکت نہیں کر سکتیاں یہ چھڑا نہیں سکتیاں نام جپیا ہوئے گا تو نام ہی اس جیو کی راکھی کرتا ہے اس جیو نو بچاؤندا ہے اس دی راکھی کر کے انہوں رکھتا ہے نام نام یہ واسطے لکھا باہ بن سائی مہاراج جی کہتے ہیں جام گرو ہوئے بند لکھ ماہیں جام گرو ہوئے بند لکھ ماہیں بڑے سوال کی پنکھی مہاراج ہے پربھو جیسے بل تو ہوئے نا دنیا میں ایک پاسے لکھا کروڑا باہ ہونے کا نقصان کرنے واسطے ایک پاسے تو کھلوتا ہوئے نال وہ لکھا باہ بھی انہیں کچھ نہیں بگاڑ سکتا کیونکہ تیریا باہ اگے تھا دنیا دیا کروڑا باہ بھی پاس کا کچھ نہیں کوئی معنی نہیں رکھتا تیریا باہ اگے دنیا دیا لکھا کروڑا باہ بھی معنی نہیں رکھتا اس کر کے مہاراج جی کہتے ہیں پربھو تیرا نام جنہ نے جپیا ہے وہی انہوں سمسیاواں کو پار اترتے ہیں
انک بگن جہ آئے سنگار
انیک بگن جہے آ کے اس کو سنگارتے ہیں مارتے بگن ایک طرح کا تھوڑی ہوں پتا نہیں چلے بگن جیون بھی آتے ہیں مرن تو بعد بھی بگن آتے ہیں پر لوگ جانتے ہیں رستے کے بھی بڑے بگن بڑی سمسیاں وہ انیکاں بگن جو اس جیو نو سنگار دے سنگاریا کا مطلب ہوتا مار جو جیو نو بار بار مار تھوڑا جا چلیا تھوڑا جا چلن تو بعد پھر بگن آیا بگن نے آ کے کھیر لیا ایک دور سے ہوں دوجا بگن آ جانا دوجا دور سے ہوں تیجا آ جانا بار بار بگن مارتے ہی نا مارن والی حالت ہی کر دیں جیو ختم ہوا کر دیں بگن کہڑا کٹتے महाराज जी कहते जिथे इस जीव न अनेक प्रकार के बिघ ला के मार दे बार बार मार संहार है अनक बिघन जो है आए संहार है जिथे अनेक प्रकार के बिघ ला के संहार दे ने इन मारते हैं
हर का नाम तत्काल उधार
बिघना दे विच्चों भी हरी का नाम ही इन तत्काल उधार सकता है तत्काल का मतलब है उससे वक्त उससे समय जब बिघन आवे उस बिघन के विच्चों अगर इन कोई उधार सकता है रख सकता है तो पंजवे गुरुदेव साहब जी कहते सिर्फ हरी का नाम ही रख सकता हो कोई महाराज जी कहते बिघन बिनाशन सत दुख नाशन सत गुर नाम त्रिड़ाए होए पाप भये सब पावन जन नानक सुख कर आया बिघन बिनाशन सब दुख नाशन वाहिगुरु परमेश्वर का जो नाम है वो बिघना दे विनाश करने वाला वो बिघना का खात्मा करने वाला अनेक प्रकार के जो बिघन इस जीव नू आके संघारदे हन इनू आके मारदे हन उन्हां बिघना तो केवल हरि का नाम ही उधार सकता है जे हरि का नाम ये नहीं भी कोई वो कहेगा भी कोई भी ठहर जा ठहर के तेरे बिघन दूर करागा तू जप कहते जदों जपया होगा तात्काल ही उधार लगेगा उसे वक्त तो चिन्ह तात्काल का मतलब उसे समय उसे चिन्ह कईयां नूं भुलेखा हुंदा वी हुण जपो ते फल सहज सहज बहुत लंबे समय तो बाद मिलेगा महाराज कहते जपो तो सही उसे वक्त ते उधार लगेगा उसे वक्त जदों जपोगे उसे वक्त जदों आपातकाल का समा आउंदा मरण तो बाद की भी गल कर लीए उसे भी बड़ा औखा समा उसे भी बड़े अलग प्रकार के बिघ ला के जीव नू घेर दे मार दे कई तरह के बिघ लाते परलोक विच जाते हैं कई तरह दियां नदियां आउंदियां कई तरह के इहो जिहे फुल आउंदे ने जिहड़ा बड़ा दुहेला मार हुंदा है महाराज जी ने गुरबाणी के बचन मैं अपने को लिखा महाराज जी कहते पुरख लात का पंथ दुहेला वो बड़ा औखा रस्ता दुहेला कहते हैं औखे राह पुरख लात पुल पन्ने पर लोग का कहते इतना दुहेला भयानक है कि वो तो लंघना पैदा जी वो भी बिघन ही ना सारे उस बिघना तो हम बचाने वास्ते ना तो साडा कोई तीर से नाता कर्म कम करना उत्ते ना साडी रखी संजम मर्यादा कोई उत्ते कम होनी ना उत्ते कीते कर्म कांड साडे कम होने ने उत्थे अगर इस जीव दे कम कोई चीज आनी है तो सिर्फ परमात्मा का नाम ना नाम जपया होगा तो साढ़े तीर्थ नहाते भी सफल वो भी लाभ दे नाम जपया होगा तो साढ़े किते कर्म कांड से साड़ी रखी मर्यादा भी नाल साथ देगी जे नाम नहीं जपया तो उदा ही फोकिया कर्म रीतियां फसया हुआ है ते फिर इन्हों का कोई लाभ नहीं सच्चाई का है सत्य है कि सब तो वड्डा सत्य कि उत्थे जिथे अनेक प्रकार के बिघ ला के जीव नूं संहारदे ने मारदे ने उत्थे उन्हां बिघना तो उधारन वाला हरि का नाम है परमेश्वर का नाम है उसे नाम के नाल इस जीव का उधार हो सकता है तात्काल महाराज जी ने तत्काल शब्द वरत्या तात्काल उसे वक्त इस नाम ने इस जीव नू उधार लेना है
अनक जोन जन मैं मर जान
पापी जीव जेड़ा पाप कर्म च प्रवृत्त है वो अनेका जूनिया विच पड़ता पापी जीव अनेका जूनिया अनेका जूनिया विच जन्मदा कई जोतियां कदे कीड़ा मकोड़ा बन के कदे कीट पतंगा बन के कदे हैबर गैबर बन के कई जोतियां विच पैदा हुंदा जमदा अनेक जोन का मतलब अनेक जोनी ਸਿਰਫ ਜੂਨੀਆਂ ਤ੍ਰਿਕ ਜੂਨੀਆਂ ਉਹਨਾਂ ਜੂਨੀਆਂ ਦੇ ਵਿੱਚੋਂ ਜੰਮਦਾ ਤੇ ਜਨਮ ਕੇ ਫਿਰ ਮਰਦਾ। ਜਨਮੈ ਮਰ ਫਿਰ ਮਰ ਜਾਂਦਾ ਤੇ ਮਰਨ ਤੋਂ ਬਾਅਦ ਗੱਲ ਖਤਮ ਨਹੀਂ ਹੋ ਜਾਂਦੀ। ਜੇ ਹੋਵੇ ਨਾ ਵੀ ਚਲੋ ਮਰਨ ਤੋਂ ਬਾਅਦ ਹੁਣ ਛੁਟਕਾਰਾ ਹੋ ਗਿਆ ਬਸ, ਇਹ ਵੀ ਬੰਦੇ ਦਾ ਭੁਲੇਖਾ ਵੀ ਮਰਨ ਤੋਂ ਬਾਅਦ ਮੈਂ ਛੁੱਟ ਜਾ, ਨਹੀਂ ਕਹਿੰਦੇ ਮਰਨ ਤੋਂ ਬਾਅਦ ਜਾਮ ਫਿਰ ਜਲ ਪੈਂਦਾ, ਫਿਰ ਜਲ ਜਲ ਪੈਂਦਾ, ਇਹ ਯਾਤਰਾ ਤਾਂ ਰੁਕਦੀ ਨੀ। ਅਨੇਕਾਂ ਜੂਨੀਆਂ ਦੇ ਵਿੱਚ ਜੰਮਦਾ, ਅਨੇਕ ਜੋਨ ਜਨਮ ਹੈ ਜਨਮਦਾ, ਮਰ ਜਾਂ ਮਰਦਾ, ਮਰਨ ਤੋਂ ਬਾਅਦ ਫਿਰ ਜੰਮਦਾ, ਫਿਰ ਜੰਮਦਾ, ਜਮ ਜਮ ਮਰੈ ਮਰੈ ਫਿਰ ਜੰਮੈ। ਮਹਾਰਾਜ ਜੀ ਕਹਿੰਦੇ ਇੱਕ ਵਾਰ ਦਿਨ ਜਮ ਜਮ ਕੇ ਮਰਦਾ, ਮਰ ਮਰ ਕੇ ਫਿਰ ਜੰਮਦਾ, ਪਏ ਸਜਾਏ ਬਹੁਤ ਦੇਰ ਲੰਮੈ। ਕਹਿੰਦੇ ਬੜੀ ਵੱਡੀ ਸਜ਼ਾ ਮਿਲੀ ਹੋਈ ਹੈ ਜੀਵ ਨੂੰ, ਬੜੀ ਲੰਮੀ ਯਾਤਰਾ ਚੱਲੀ ਜਾ ਚੱਲੀ ਜਾ। ਭਾਈ ਸਾਹਿਬ ਭਾਈ ਗੁਰਦਾਸ ਜੀ ਲਿਖਦੇ ਨੇ, ਜੁਗ ਜੁਗ ਮੇਰ ਸਰੀਰ ਕਾ ਵਾਸ਼ਨਾ ਬੱਥਾ, ਆਵੇ ਆਵੇ ਆਉਂਦਾ ਜਾਂਦਾ ਹੈ, ਚੱਲਦਾ ਹੀ ਰਹਿੰਦਾ। ਮਹਾਰਾਜ ਜੀ ਦੇ ਬਚਨ ਹੈ ਨਾ ਆਤਾ ਜੀ ਦੀ ਵਾਰ ਦੋ, ਕਿਵੇਂ ਜੰਮਦਾ ਮਰਦਾ ਹੈ। ਸਾਹਿਬ ਕਹਿੰਦੇ ਕੋਲੂ ਚਰਖਾ ਚੱਕੀ ਚੱਕ ਹਲ ਵਰੋਲੇ ਮੋਤਿਆਂ ਲੰਗ, ਲਾਟੂ ਬਾਲ ਹਾੜੀਆਂ ਨਗਾਹਾ ਪੰਖੀ ਪਾਉਂਦਿਆਂ ਲੈਣ ਨਸਾਹਾ, ਸੂਹੇ ਚਾੜ ਭਵਾਈਏ ਜੰਤ ਨਾਨਕ ਪਾਉਂਦਿਆਂ ਗਣਤ ਨਯੰਤ। ਇਹ ਆਵਾਗਮਨ ਦਾ ਨਗਾਹ, ਏਦਾਂ ਜੰਮਦਾ ਮਰਦਾ ਜਿਵੇਂ ਕੋਲੂ ਘੁੰਮਦਾ ਹੈ, ਘੁੰਮੀ ਜਾਂਦਾ ਕੁੱਲ ਸਾਰੀ ਰਾਤ ਬੰਦ ਘੁੰਮੀ ਜਾਂਦੇ ਨੇ, ਕੋਲੂ ਵੀ ਗਿੜੀ ਜਾਂਦਾ, ਗਿੜੀ ਅੱਖਾਂ ਬੰਦ ਦਿੰਦੇ ਨੇ ਬੰਦ ਦੀਆਂ, ਉਹ ਘੁੰਮੀ ਜਾਂਦਾ ਜਿਵੇਂ ਕੋਲੂ ਘੁੰਮਦਾ। ਕੋਲੂ ਚਰਖਾ ਚੱਕੀ ਚੱਕ, ਚਰਖੇ ਦਾ ਤਕਲਾ ਘੁੰਮਦਾ, ਚਰਖਾ ਘੁੰਮਦਾ ਜਿਵੇਂ ਉਹ ਘੁੰਮਦਾ, ਚੱਕੀ ਦੇ ਕੋੜੇ ਘੁੰਮੀ ਜਾਂਦੇ, ਵਾਵ ਰੋਲੇ ਹੱਲ ਵਰੋਲੇ। ਆ ਜਦੋਂ ਜੂਨ ਜੁਲਾਈ ਦਾ ਮਹੀਨਾ ਆਉਂਦਾ ਨਾ, ਉਹਨਾਂ ਦਿਨਾਂ ਵਿੱਚ ਬਹੁਤ ਜ਼ਿਆਦਾ ਵਾਵ ਰੋਲੇ, ਬੜੇ ਤੇਜ਼ੀ ਨਾਲ ਗੋਲ ਆਕਾਰ ਦੇ ਸੀ, ਇਹਨਾਂ ਨੂੰ ਹਵਾ ਦਾ ਤੂਫਾਨ ਵੀ ਕਹਿੰਦੇ, ਉਹ ਵੀ ਘੁੰਮਦੇ। ਲੱਟੂ ਲੱਕੜੀ ਦੇ ਬਣੇ ਹੁੰਦੇ ਸੀ, ਛੋਟੀ ਜਿਹੀ ਥੱਲੇ ਕਿੱਲੀ ਰੱਖੀ ਨਾਲ ਫੜ ਕੇ ਘੁੰਮਾਉਂਦੇ ਸੀ ਬੱਚੇ। ਮਧਾਣੀਆਂ ਉਹ ਵੀ ਘੁੰਮਦੀਆਂ ਨੇ, ਕਹਿੰਦੇ ਜਿਵੇਂ ਆਹ ਸਾਰੀਆਂ ਚੀਜ਼ਾਂ ਘੁੰਮਦੀਆਂ ਨੇ, ਇੱਦਾਂ ਜੀਵ ਵੀ ਘੁੰਮਦਾ ਜੰਮਣ ਮਰਨ ਦੇ ਚੱਕਰ, ਇਹਦਾ ਵੀ ਜੰਮਣ ਮਰਨ ਇਸੇ ਤਰ੍ਹਾਂ ਹੀ ਹੈ। ਮਹਾਰਾਜ ਜੀ ਕਹਿੰਦੇ ਹੁਣ ਕੀ ਕਰੇ, ਪਾਪੀ ਜੀਵ ਹੈ, ਜੰਮਦਾ ਹੈ ਅਨੇਕਾਂ ਜੂਨੀਆਂ ਵਿੱਚੋਂ, ਫਿਰ ਮਰਦਾ ਹੈ, ਮਰਨ ਤੋਂ ਬਾਅਦ ਫਿਰ ਜੰਮਦਾ ਹੈ।
ਨਾਮ ਜਪਤ ਪਾਵੈ ਬਿਸਰਾਮ।
ਹੇ ਜਗਨਨਾਥ, ਹੇ ਸ਼ਾਂਤੀ ਦੇ ਪੁੰਜ, ਧੰਨ ਗੁਰੂ ਅਰਜਨ ਦੇਵ ਸਾਹਿਬ ਜੀ, ਹੁਣ ਇਸ ਜਨਮ ਮਰਨ ਤੋਂ ਛੁੱਟਣ ਵਾਸਤੇ ਕੋਈ ਰਸਤਾ ਹੈ ਤਾਂ ਮੇਰੇ ਸਾਹਿਬ ਕਹਿੰਦੇ ਇੱਕੋ ਰਸਤਾ ਹੈ, ਇੱਕੋ ਵਾਰ, ਉਹ ਹੈ ਨਾਮ ਜਪਤ ਪਾਵੈ ਬਿਸਰਾਮ। ਨਾਮ ਜਪੇਗਾ ਤੇ ਨਾਮ ਜਪ ਕੇ ਨੂੰ ਟਿਕਾਣਾ ਮਿਲ ਜਾਏਗਾ ਜੰਮਣ ਮਰਨ ਤੋਂ ਰਹਿ ਤੋਂ, ਵਿਸ਼ਰਾਮ ਦਾ ਮਤਲਬ ਟਿਕ ਜਾਏ, ਜਿਹੜਾ ਜੰਮ ਮਰ ਰਿਹਾ ਬਾਰ ਬਾਰ ਭਟਕਣ ਗਿਆ ਨਾ, ਫਿਰ ਜਦੋਂ ਨਾਮ ਜਪੇਗਾ ਨਾਮ ਜਪਣ ਤੋਂ ਬਾਅਦ ਇਹਨੂੰ ਵਿਸ਼ਰਾਮ ਮਿਲ ਜਾਏਗਾ, ਟਿਕਾਣਾ ਸਥਿਤੀ ਮਿਲ ਜਾਏਗੀ ਜਿੱਥੇ ਟਿਕ ਜਾਏਗਾ, ਮੁੜ ਕੇ ਜੰਮਣਾ ਮਰਨਾ ਨਹੀਂ ਪਏਗਾ, ਕਿਤੇ ਸਥਿਤੀ ਹੋ ਜਾਏਗੀ। ਨਾਮ ਜਪ ਕੇ ਹੋਣੀ ਆ ਉਹ ਸਥਿਤੀ, ਉਹ ਵਿਸ਼ਰਾਮ ਨਾਮ ਜਪ ਕੇ ਪ੍ਰਾਪਤ ਹੋਣਾ, ਗੱਲਾਂ ਬਾਤਾਂ ਦੇ ਨਾਲ ਨਹੀਂ, ਨਾਮ ਜਪਣ ਤੋਂ ਬਾਅਦ ਉੱਥੇ ਵਿਸ਼ਰਾਮ ਦੀ ਪ੍ਰਾਪਤੀ ਹੋ ਜਾਏ, ਟਿਕਾਣਾ ਮਿਲ, ਫਿਰ ਅਵਸਥਾ ਬਣੇਗੀ। ਬਹਰ ਹਮ ਕਾਹੇ ਆਵੇਂਗੇ, ਬਹਰ ਹਮ ਕਾਹੇ ਆਵੇਂਗੇ,
ਬਹਰ ਹਮ ਕਾਹੇ ਆਵੇਂਗੇ, ਬਹਰ ਹਮ ਕਾਹੇ ਆਵੇਂਗੇ,
ਬਹਰ ਹਮ ਕਾਹੇ ਆਵੇਂਗੇ,
ਬਹਰ ਹਮ ਕਾਹੇ ਆਵੇਂਗੇ,
ਬਹਰ ਹਮ महाराज जी कहते गुरु नाम जप के विश्राम की प्राप्ति होवेगी।
हो मैला मल तबो ना धोवे।
श्री गुरुवाज पातशाह कहते जिहड़ी होमै दी पापां दी मैल हो मैला, हो दा मतलब अंदर दा हिरदा, वो मैला मल तबो ना धोवे, ओहदी जिहड़ी मैल है ना पाप कर्मा दी, वो होर किसे कर्म नाल धोती नहीं जांदी। अंदर दा जिहड़ा मैला पन है, हिरदे का जिहड़ा मैला पन है, वो किसे तरीके नाल धोती नहीं जांदी। वो अंदर दी मैं मेरी दी मैल जिहड़ी है, वो किसे भी कर्म पाठ दे नाल वो धोती नहीं जांदी।
हर का नाम कोट पाप खोवे।
कहते जो हरी का नाम जपिए ना, हरी के नाम नाल करोड़ा पापा की मैल खोई जाती है, करोड़ा ओदा नहीं वो मैल धोती जाती जी हमे की मैल लगी हुई अंदर पापा की। जो नाम जपिए महाराज जी कहते नाम के नाल करोड़ा पापा की मैल धोती जाती। कोट कोट का मतलब होंगे करोड़ पाप होवे, करोड़ा ही पाप हो जाते ने नाम जप के।
ऐसा नाम जपो मन रंग।
ए मेरे मन ऐसा जेड़ा नाम है उत्ते महिमा करके ना नाम की करता वो नाम, जे ऐसा नाम बड़े प्यार नाल कहंदे मन नूं, हे मेरे मन प्रेम नाल, रंग दा मतलब हुंदा रंग के अपने आप नूं प्रेम दे रंग विच रंग के। ऐसा नाम जपो, ऐसा नाम मेरे मन तू जपना कर, हे जीव ऐसा जेड़ा नाम है जिहड़ियां इन्नियां बरकतां ने, इन्नियां ताकतां ने, इन्नी महिमा जिस नाम दी, हे मेरे मन प्रेम दे विच रख के ऐसे नाम नू जपना कर।
नानक पाईऐ साध कै संग।
फिर कहते हे मेरिया मना जेड़ा ऐसा नाम है जिन्हू तू प्रेम दे रंग विच रंग के जपना है, वो प्राप्त कितों हुंदा? महाराज जी कहते साधु जना दी संगत विच। नानक पाईऐ
साध के संग,
साध कै संग जिथे आ तुसी बैठे साध संगत विच, श्री गुरु ग्रंथ साहिब दी हजूरी विच महाराज जी दे ऐसे पावन पवित्र नाम दी प्राप्ति हुंदी। सहज दर्द करन दया करन ते पावन पवित्र नाम साडे हिरदे च वसे, इन्नियां बेनतियां प्रवान करनियां। गुरु की बाणी अगाध बोध है, विचारा करदिया होईयां भुल्लां चुक्कां दी क्षमा। वाहिगुरु वाहे।